इत्युक्ता सीतया घोराः राक्षस्य क्रोधमूर्छिताः काश्चित् जग्मुस्तथा ख्यातुं रावणस्य तरस्विनः ततः सीतामुपागम्य राक्षस्य क्रोधदर्शिनाः पुनः परुषमेकार्थम् अनर्थार्थमथाब्रुवन् अद्येदानीं तवानार्ये सीते पापविनिश्चये राक्षस्यो भक्षयिष्यामः मांसमेतद्यथा सुखं सीतां ताभिरनार्याभिः दृष्ट्वा सन्तर्जितां तदा राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्यमब्रवीत् आत्मानं खादता नार्याः न सीतां भक्षयिष्यथ जनकस्य सुतामिष्टां स्नुषां दशरथस्य च स्वप्नो ह्यद्य मया दृष्टः दारुणो रोमहर्षणः राक्षसानामभावाय भर्तुरस्या जयाय च एवमुक्ता स्त्रिजटया राक्षस्य क्रोधमूर्छिताः सर्वा एवाब्रुवन् भीताः त्रिजटां तामिदं वचः कथयस्व त्वया दृष्टः स्वप्नोऽयं कीदृशो निशि तासां तु वचनं श्रुत्वा राक्षसीनां मुखाच्युतम् उवाच वचनं काले त्रिजटा स्वप्नसंश्रितं गजदन्तमयीं दिव्यां शिबिकाम् अन्तरिक्षकां युक्तां हंससहस्रेण स्वयमास्थाय राघवः शुक्लमाल्याम्बरधरः लक्ष्मणेन सह गतः स्वप्ने चाद्य मया दृष्टा सीता शुक्लाम्बरावृता सागरेण परिक्षिप्तं श्वेतं पर्वतमास्थिता रामेण सङ्गता सीता भास्करेण प्रभायथा राघवश्च मया दृष्टः चतुर्दन्तं महागजम् आरूढशैलसङ्कासं चकाससः लक्ष्मणः ततस्तौ नरशार्दूलौ दीप्यमानौ स्वतेजसा शुक्लमाल्याम्बरधरौ जानकीं पर्युपस्थितौ ततस्तस्य नगस्याग्रे हि आकाशस्थस्य दन्तिनः भर्त्रा परिगृहीतस्य जानकी स्कन्धमाश्रिता भर्तुरङ्गात् समुत्पद्य ततः कमललोचना चन्द्रसूर्यौ मया दृष्टौ पाणिना परिमार्जति ततस्ताभ्यां कुमाराभ्याम् आस्थितस्य गजोत्तमः सीतया च विशालाक्ष्या लङ्काया उपरि स्थितः पाण्डरर्षभयुक्तेन रथेनाष्टयुजा स्वयम् इहोपयातः काकुत्स्थः सीतया सह भार्यया लक्ष्मणेन सह भ्रात्रा विमाने पुष्पके स्थितः शुक्लमाल्याम्बरधरः लक्ष्मणेन समागतः आरुह्य पुष्पकं दिव्यं विमानं सूर्यसन्निभम् उत्तरां दिशमालोक्य जगाम पुरुषोत्तमः साण्डं त्रिभुवनं भीमं सर्वतः सचराचरम् एवं स्वप्ने मया दृष्टः रामो विष्णुपराक्रमः लक्ष्मणेन सह भ्रात्रा सीतया सह राघवः न हि रामो महातेजाः शक्यो जेतुं सुरासुरैः राक्षसैर्वापि चान्यैर्व स्वर्गः पापजनैरिव रावणश्च मया दृष्टः क्षितौ तैलसमुक्षितः रक्तवासाः पिबन्मत्तः करवीरकृतस्रजः विमानात् पुष्पगादद्य रावणः पतितो भुवि कृष्यमाणस्त्रिया दृष्टः मुण्डः कृष्णाम्बरः पुनः ರಥೇನ ಖರಯುಕ್ತೇನ ರಕ್ತಮಾಲ್ಯಾನುಲೇಪನಃ ಪಿಬಂ ಸ್ತೈಲಂ ಅಸನ್ನೃತ್ಯನ್ನೇ ಭ್ರಾಂತಚಿತ್ತಾಕುಲೇಂದ್ರಿಯಃ ಗರ್ದಭೇನ ಯಯೌ ಶೀಘ್ರಂ ದಕ್ಷಿಣಾಂ ದಿಶಮಾಸ್ಥಿತಃ ಪುನರೇವ ಮಯಾ ದೃಷ್ಟಃ ರಾವಣೋ ರಾಕ್ಷಸೇಶ್ವರಃ ಪತಿತೋ ವಾಕ್ಷಿರಾ ಭೂಮೌ ಗರ್ದಭಾದ್ ಭಯಮೋಹಿತಃ ಸಹಸೋತ್ಥಾಯ ಸಂಭ್ರಾಂತಃ ಭಯಾರ್ತೋ ಮದವಿಹ್ವಲಃ ಉನ್ಮತ್ತ ಇವ ದಿಗ್ವಾಸಾಃ ದುರ್ವಾಕ್ಯಂ ಪ್ರಲಪನ್ಮುಹೋ ದುರ್ಗಂಧಂ ದುಸ್ಸಹಂ ಘೋರಂ ತಿಮಿರಂ ನರಕಾಪಮಂ ಮಲಪಂಕಂ ಪ್ರವಿಶ್ಯಾಸು ಮಗ್ನಸ್ತತ್ರ ಸರಾವಣಃ ಕಂಠೇ ಬದ್ವಾದಶಗ್ರೀವಂ ಪ್ರಮದಾರಕ್ತವಾಸಿನಿ ಕಾಳೀಕರ್ದವಲಿಪ್ತಾಂಗಿ ದಿಶಂ ಯಾಮ್ಯಾಂ ಪ್ರಕರ್ಷತಿ ಏವಂ ತತ್ರ ಮಯಾ ದೃಷ್ಟಃ ಕುಂಭಕರ್ಣೋ ನಿಶಾಚರಃ ರಾವಣಸ್ಯ ಸುತಾಃ ಸರ್ವೇ ಮುಂಡಾಸ್ತೈಲ ಸಮುಕ್ಷಿತಾಃ ವರಾಹೇಣ ದಶಗ್ರೀವಃ ಶಿಂಸುಮಾರೇಣ ಚೇಂದ್ರಜಿತೆ ಉಷ್ಟ್ರೇಣ ಕುಂಭಕರ್ಣಶ್ಚ ಪ್ರಯಾತೋ ದಕ್ಷಿಣಾಂ ದಿಶಂ ಏಕಸ್ತತ್ರ ಮಯಾ ದೃಷ್ಟಃ ಶ್ವೇತಚ್ಛತ್ರೋ ವಿಭೀಷಣಃ ಶುಕ್ಲಮಾಲ್ಯಾಂಬರಧರಃ ಶುಕ್ಲಗಂಧಾನುಲೇಪನಃ ಶಂಖದುಂದುಭಿನಿರ್ಘೋಷೈಃ ನೃತಗೀತೈರಲಂಕೃತಃ ಆರುಹ್ಯ ಶೈಲಸಂಕಾಶಂ ಮೇಘಸ್ತನಿತನಿಸ್ವನಂ ಚತುರ್ದಂತಂ ಗಜಂ ದಿವ್ಯಂ ಆಸ್ತೆ ತತ್ರ ವಿಭೀಷಣಃ ಚತುರ್ಭಿಃ ಸಚಿವೈಃ ಸಾರ್ಧಂ ಪೈಹಾಯ ಸಮುಪಸ್ಥಿತಃ ಸಮಾಜಶ್ಚ ಮಯಾ ದೃಷ್ಟಃ ಗೀತವಾದಿತ್ರ ನಿಸ್ವನಃ ಪಿಬತಾಂ ರಕ್ತಮಾಲ್ಯಾನಾಂ ರಕ್ಷಸಾಂ ರಕ್ತವಾಸಸಾಂ ಲಂಕಾಚೇಯಂ ಪುರೀರಮ್ಯ ಸಬಾಜಿರಥಕುಂಜರ ಸಾಗರೇ ಪತಿತಾ ದೃಷ್ಟ ಭಗ್ನಗೋಪುರತ್ತೋರಣ ಲಂಕಾ ದೃಷ್ಟ ಮಯಾ ಸ್ವಪ್ನೆ ರಾವಣೇನಾಭಿರಕ್ಷಿತ ದಗ್ಧಾ ರಾಮಸ್ಯ ದೂತೇನ ವಾನರೇಣ ತರಸ್ವಿನ ಪೀತ್ವಾ ತೈಲಂ ಪ್ರವೃತ್ತಾಶ್ಚ ಪ್ರಸಂತ್ಯೋ ಮಹಾಸ್ವನಃ ಲಂಕಾಯಾಂ ಭಸ್ಮರೋಕ್ಷಾಯಾಂ ಪ್ರವಿಷ್ಟ ರಾಕ್ಷಸ ಸ್ತ್ರಿಯಃ ಕುಂಭಕರ್ಣಾದಯಶ್ಚ ಮೇ ಸರ್ವೇ ರಾಕ್ಷಸ ಪುಂಗವಾಃ ರಕ್ತಂ ನಿವಸನಂ ಗೃಹ್ಯ ಪ್ರವಿಷ್ಟ ಗೋಮಯ ಹೃದೇ ಅಪಗಚ್ಛತ ನಶ್ಯಧ್ವಂ ಸೀತಾಮಾಪಸ ರಾಘವಃ ಘಾತಯೇತ್ ಪರಮಾಮರ್ಷಿ ಸರ್ವೈಃ ಸಾರ್ಧಂ ಹಿ ರಾಕ್ಷಸೈಃ ಪ್ರಿಯಾಂ ಬಹುಮತಾಂ ಭಾರ್ಯಾಂ ವನವಾಸಮನುವ್ರತಾಂ ಭರ್ಸಿತಾಂ ತರ್ಜಿತಾಂ ವಾಪಿ ನಾನು ಮಂಸ್ಯತಿ ರಾಘವಃ ತದಲಂ ಕ್ರೂರವಾಕ್ಯೈರ್ವಃ ಸಾಂತ್ವಮೇವಾಭಿಧೀಯತಾಂ ಅಭಿಯಾಚಾಮ ವೈದೇಹೀಂ ಏತದ್ಧಿ ಮಮ ರೋಚತೆ ಯಸ್ಯಾಮೇವಂ ವಿಧ ಸ್ವಪ್ನಃ ದುಃಖಿತಾಯಾಂ ಪ್ರದೃಶ್ಯತೆ ಸಾ ದುಃಖೈರ್ವಿವಿಧೈರ್ಮುಕ್ತ ಪ್ರಿಯಂ ಪ್ರಾಪ್ನೋತ್ಯನುತ್ತಮಂ ಭರ್ತ್ಸಿತಾಮಪಿ ಯಾಚಧ್ವಂ ರಾಕ್ಷಸ್ಯ ಕಿಂ ವಿವಕ್ಷಯ ರಾಘವಾದ್ಧಿ ಭಯಂ ಘೋರಂ ರಾಕ್ಷಸಾನಾಮುಪಸ್ಥಿತಂ ಪ್ರಣಿಪಾದ ಪ್ರಸನ್ನಾಹಿ ಮೈಥಿಲಿ ಜನಕಾತ್ಮಜ ಅಲಮೇಷಾ ಪರಿತ್ರಾತುಂ ರಾಕ್ಷಸೀರ್ಮಹತೋ ಭಯಾತಿ ಅಪಿ ಚಾಸ್ಯ ವಿಶಾಲಾಕ್ಷ್ಯ ನ ಕಿಂಚಿದುಪಲಕ್ಷಯೇ ವಿರೂಪಮಪಿ ಚಾಂಗೇಷು ಸುಸೂಕ್ಷ್ಮಮಪಿ ಲಕ್ಷಣಂ ಛಾಯಾ ವೈಗುಣ್ಯ ಮಾತ್ರಂತು ಶಂಕೇ ದುಃಖಮುಪಸ್ಥಿತಂ ಅದುಃಖಾರ್ಹಾಮಿ ಮಾಂ ದೇವೀಂ ಪೈಹಾಯ ಸಮುಪಸ್ಥಿತಾಂ ಅರ್ಥಸಿದ್ಧಿಂ ತು ವೈದೇಹ್ಯಾಃ ಪಶ್ಯಾಮ್ಯಹಮುಪಸ್ಥಿತಾಂ ರಾಕ್ಷಸೇಂದ್ರ ವಿನಾಶಂ ಚ ವಿಜಯಂ ರಾಘವಸ್ಯ ಚ ಭೂತಮೇತತ್ತು ಶ್ರೋತುಮಸ್ಯಾಮಹತ್ಪ್ರಿಯಂ ದೃಶ್ಯತೆ ಚ ಸ್ಫುರಚ್ಚಕ್ಷುಃ ಪದ್ಮಪತ್ರಮಿವಾಯತಂ ಈಷಚ್ಚ ಹೃಷಿತೋ ವಾಸ್ಯಃ ದಕ್ಷಿಣಾಯಾ ಹ್ಯ ದಕ್ಷಿಣಃ ಅಕಸ್ಮಾದೇವ ವೈದೇಹ್ಯಾಃ ಬಾಹುರೇಕಃ ಪ್ರಕಂಪತೆ ಕರೇಣು ಹಸ್ತ ಪ್ರತಿಮಃ ಸಭ್ಯಶ್ಚೋರುರನುತ್ತಮಃ ವೇಪಮಾನ ಸೂಚಯತಿ ರಾಘವಂ ಪುರತಃ ಸ್ಥಿತಂ ಪಕ್ಷೀ ಚ ಶಾಖಾ ನಿಲಯ ಪ್ರಹೃಷ್ಟಃ ಪುನಃ ಪುನಶ್ಚೋತ್ತಮ ಸಾಂತ್ವವಾದಿ ಸುಸ್ವಾಗತಾಂ ವಾಚ ಮುದೀರಯಾಣಃ ಪುನಃ ಪುನಶ್ಚೋದಯತೀವ ಹೃಷ್ಟಃ ತತಃ ಸಾ ಶ್ರೀಮತೀ ಬಾಲಾ ಭರ್ತುರ್ವಿಜಯ ಹರ್ಷಿತ ಅವೋಚದ್ಯತಿ ತತ್ತಧ್ಯಂ ಭವೇಯಂ ಶರಣಂ ಶಿವಃ ಇತ್ಯಾರ್ಷೇ ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣೆ ವಾಲ್ಮೀಕಿಯೇ ಆದಿಕಾವ್ಯ ಚತುರ್ವಿಂಶ ಸಹಸ್ರಿಕಾಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸುಂದರಕಾಂಡೇ ಸಪ್ತವಿಂಶ ಸರ್ಗಃ